आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी आपल्याला मॅथ शिकवलं ना, म्हणजे चांगलं शिकवलं ना, त्यांना पहिला सलाम गेलाच पाहिजे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है. मॅथ्सला सल्यूट, आणि ते चांगलं शिकवणाऱ्यांना सुद्धा सल्यूट आहे. गणेशने काय सांगितलं आता मला? हाय गणेश.
हा, ते मला माझ्या सर म्हणून होते शिकवायला, त्यांना मला सलाम करू वाटतो, कारण त्यांच्यामुळेच आज माझं मॅथ खूप पक्क आहे, माझं बेस्ट म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे मॅम.
ओके ओके ओके. मग तू तुझ्या सरांना काय मेसेज देशील?
सरांना, सर आतापर्यंत मला भेटले नाहीत पाठवी पासून, फक्त सरांना एवढंच म्हणजे सरांचे माझ्यावर खूप उपकार आहेत मॅम. सरचा मी खूप आभारी आहे.
त्यामुळे तुझं गणित खूप छान झालंय सरांमुळे. एक्झॅक्टली. तू काय करतोस, कितवीला आहेस?
मी सध्याच्या 9वीला मॅम.
ओके, ऑल द बेस्ट तुझ्या एक्झाम साठी सुद्धा.
हा हा, थँक्यू.
गणेशनी त्याच्या मॅथ्सच्या सरांना सल्यूट केलाय. म्हणजे आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जर मॅथ्सचे गणिताचे शिक्षक चांगले आले असतील ना, तर त्यांना नक्की सल्यूट केलं पाहिजे. कारण की गणित हा असा विषय आहे की जो सगळ्यांना भीतीदायक वाटतो. म्हणजे मलासुद्धा कधी काळी ना गणित असं अवघड वाटायचं. पण 8वी 9वी 10वी मी एका सरांकडे ट्युशन क्लासेसला जायचे, त्यांचं नाव होतं राजू सर, आणि आम्ही लिटरली त्यांना सलाम करण्याची इच्छा होती मला, कारण की त्यांनी इतकं भारी केलं होतं माझं मॅथ्स. म्हणजे काही काही स्टुडंट्स ज्यांना गणिताची भीती वाटायची ना, त्यांना सुद्धा त्यांनी इतकं छान ट्रेन केलं होतं. मला तर म्हणजे मी शाळेमध्ये मॅथ्समध्ये टॉपर होते, 10वी माझ्या बोर्डामध्ये मला 150 पैकी 146 मार्क पडले होते. आता मी काय स्वतःची स्तुती वगैरे करत नाहीये, पण ज्यांना भीती वाटते ना मॅथ्सची, त्यांच्यासाठी एक एक्झाम्पल असू शकतं की यार मॅथ्समध्ये सुद्धा छान मार्क पडू शकतात आणि छान होऊ शकतं ते मॅथ्ससुद्धा. 10वीपर्यंतचं मॅथ्स माझं अगदी कडक होतं, त्यानंतर इंजिनिअरिंगचं मॅथ्स मला बिलकुल आवडायचं नाही, पण तरीसुद्धा मी पास झाले होते. दॅट इज अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. पण काय माहिती का की मॅथ्सचे जे सर असतात त्यांना आपण सल्यूट केलंच पाहिजे. जर तुम्हाला चांगले शिक्षक मिळाले असतील मॅथ्स शिकवायला तर बरं का. तुमच्या लाईफमध्ये असं कोण आहे ज्यांना तुम्हाला सलाम करायचा आहे, सांगा पटकन. कॉल करा 9607007935 वर. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.